आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. हो या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 123वो भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एर मोबायल एपाचेर हो कार्यक्रम प्रसारीत जातलो. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचें थेट प्रसारण जातलें. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेंच आकाशवाणी प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. गरीब आनी बेवारस लोकां खातीर जेवणाची सोय करपी संस्था खातीर राज्यपाल PS श्रीधरन पिल्लय हे राजभवन अन्नदान येवजण सुरू करतले. हे येवजणे खातीर राज्यपाल आपलो स्वताचो निधी दितले. केरळाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांचे हस्तुकी आज हे येवजणेचे उक्तावण जातले. आज सकाळी राजभवनाच्या पोरण्या दरबार हॉलांत राजभवन अन्नदान येवजणेचो शुभारंभ जातलो. जे मानधन राज्यपालान बरयल्ल्या पुस्तकांतल्यान आयला त्या मानधनाचो वापर हे येवजणे खातीर करतले. राज्यपाल पिल्लय कार्यावळीचे अध्यक्षस्थानार आसतले. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांचे हस्तुकी धनादेशांचे वाटप जातले. उपरांत राजेंद्र आर्लेकार हांचे हस्तुकी राजभवन अन्नदान येवजणेचे उक्तावण जातले. हे येवजणे खाला स्ट्रीट प्रोविडन्स ह्या संस्थेक पयलो धनादेश केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांचे हस्तुकी पेटयतले. खासगी वाठारांत काम करपी बायल मनशांक बस तिकेटीचेर 50% सवलत दिवपाच्या प्रस्तावाचेर गोंय सरकार विचार करता अशी म्हायती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. दिसपट्टो येरादारीचो खर्च उणो करून खासगी क्षेत्रांत नोकरी करपाक चड बायलांक प्रोत्साहन दिवपाच्या हेतान हो प्रस्ताव विचाराधीन आसा अशें तांणी सांगले. साकणे रवींद्र भवनांत आयोजित म्हजी बस येवजण 2025 आनी इंधन अनुदान वितरण सुवाळ्यांत ते मुखेल सोयरेन उलयताले. ह्या वेळार येरादारी मंत्री मॉविन गुदिनो, कदम महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नायक तुयेकार, येरादारी खात्याचे सचिव संजय गोयल तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या फुडें डिजिटल माध्यमाचो उपेग करून प्रवासी बसीची तिकेट दिवंक शकतले. म्हजी बस येवजणे वरवीं भौशीक येरादारी सेवा सुटसुटीत जातली, तशेंच खासगी गाडयांचो उपेग उणो जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार म्हळें. खासगी बस मालकांनी म्हजी बस येवजणेचो लाव घेतलो जाल्यार तांकां नवी बस घेवपाक 10 लाख रुपयांची मजत सरकार दितले. त्या भायर इंधन सवलत सरकार दितले. खासगी बसी आनी कदंबा महामंडळाच्या जोड पालवान प्रवाशांक बरी भौशीक येरादारी सुविधा दिवपाच्या हेतान सरकार काम करता अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. तंबाखू, चरस, गांजा, सिगरेट, सोरो ही व्यसनां भलायकी पाडपी तशेंच जिवाक धोको तयार करपी व्यसनां. ताका लागून ह्या व्यसना पासून स्वताक पयस दवरप म्हत्वाचे अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. तशेंच अंधश्रद्धेचेर विश्वास दवरून बाबा बुवां कडेन वचच्या परस अशें व्यसन आसत जाल्यार दोतोरा कडेन वचून उपचार घेवन ते सोडोवचे अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केलां. गोंय भलायकी खात्या वतीन काल साकळेक साई नर्सिंग संस्थेच्या सभाघरांत नशा मुक्ती कार्यावळ आयोजीत केल्ली. त्या वेळार ते मुखेल सोयरेन उलयताले. ह्या वेळार दोतोर राजेश धुमे, दोतोर अतुल पैवीर तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार हाजीर आशिल्ल्या दोतोरांनी नशा मुक्ती कशी करूं येता हे विशीं सभाघरांत हाजीर आशिल्ल्या लोकांक मार्गदर्शन केले. नशे पासून पयस रावात, स्वताची भलायकी घटमूट दवरात असो सल्लो दोतोरांनी ह्या वेळार दिला. गोंय सरकाराच्या म्हायती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आनी संचारण खात्यान ग्रामीण मित्र येवजणेवरवीं गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांतल्या 25,000 नागरिकां मेरेन गोंय सरकाराच्यो सुविधा, सवलती तशेंच येवजण्यो पावयल्यात. गरजेच्यो भौशीक सेवा थेट नागरिकांच्या घरांत पावपाक लागल्यात. ह्या उपक्रमाक लागून ज्येष्ठ नागरिकांक, बायलांक, विद्यार्थ्यांक येरादारीच्या त्रासा बगर म्हत्वाचे कागदपत्र मेळप आनी सरकारी येवजण्यांचे अर्ज मेळप ते सादर करपाक सोपे जाल्या. पयसुल्ल्यान गांवगिऱ्या वाठारांनी लक्ष केंद्रीत करून ग्रामीण मित्र गांवगिऱ्या गोंयांतल्या सामाजीक आनी अर्थीक उदरगतीन डिजिटल माध्यमाच्या नदरेंतल्यान म्हत्वाचे योगदान दिता अशें IT खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. गोंय वेधशाळेन उक्तायल्या अदमासा प्रमाण आज राज्यांत चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 26 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. बायलांच्या क्रिकेटान काल राती नॉटिंगहॅमान जाल्ल्या 5 मॅचीच्या T20 क्रिकेट माळेच्या पयले मॅचीन भारतान इंग्लंडाक 97 धावण्यांनी हारयलो. पयली फलंदाजी करून भारतान निर्धारित 20 ओव्हरींनी 5 विकेटी वगळावन 210 धावण्यो केल्यो. स्मृती मंदानान 62 बॉलांनी 112 धावण्यो करून परजळीत खेळी केली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20.